येशूने अनेक आश्चर्यकारक गोष्टी केल्या व अनेक लोकांनी त्याला अनुसरले. येशू प्रेमळ होता. त्याने देवाच्या मार्गाविषयी शिकवले व आजारांना आरोग्य दिले. हरवलेल्या पापी लोकांना वाचवण्यासाठी तो या जगात आला. तरीही येशू जेव्हा म्हणाला, तुम्ही पापाने भरलेला आहात, त्यावेळी दुष्ट लोकांनी येशूचा द्वेष केला. येशूचे द्वेष्टे पुढारी लोक होते. येशू हा देवाचा पुत्र आहे असा त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्याला पकडले व त्याच्याविषयी खोटे सांगून त्याला मारले. त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवला, त्याच्यावर ते थुंकले व त्याचा त्यांनी उपहास केला. परंतु येशूने त्यांचा प्रतिकार केला नाही. त्याच्याविषयी असे घडणार हे त्याला माहीत होते. त्याने दुष्ट मनुष्यांना त्याला जखमी करण्यासाठी व मारून टाकण्यासाठी परवानगी दिली. मानवाच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी, देवाला बलिदान करण्यासाठी त्याला यावे लागले.